Good guys, given Ailea Tumka, Sushega Danpa, Auckland as a Konkani radio program, Harika Sanwara, Pauni Charwara, 104.6 Planet FM away. And your online icon was shared to me, www.planetaudio.org.nz/Sushega Danpa.
Sekadom par ay kupyang, mojon namaskar. I'm Frankie Fernandez, Melbourne, Australia. Son tumka yo gunchu kubro, koknitlian pawita. Az February 4 tarik. Surwate kubor, halke disani, goyant, madai nuicha utka baptin, toshech, Murmungaon Port Authority, hacha, Murmungaon Harbor hanga, coal import, wado pache baptin, goyinkaracho awaz wadotasa. Poile, madai nuicha utka baptin, gelya sumanant, भारताचो होम मिनिस्टर अमित शाह हाणें कर्नाटका हांगा एक जाहीर सभेंत उलयताना कर्नाटक सरकाराक आनी गोंयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाका शाबासकी दिली ह्या मदयनीच्या विशया सुटावलो केलो म्हूण. हाचे उपरांत गोंयांत गोंयकारांचो उचांबूळ जालो. पयले आयकात होम मिनिस्टर अमित शाह हाणें कितें सांगले ते.
सबसे बडी बधाई कर्नाटक के नेताओं को और मुख्यमंत्री जी को देना चाहता हूं कि महादाई के लिए भारतीय जनता पार्टी की गोवा सरकार को साथ में लेकर कर्नाटक की प्यासी धरती को महादाई का पानी देने के लिए मुख्यमंत्री जी ने बहुत बड़ा काम किया है.
पुन गोयचा बीजेपी सरकार चे दोग मंत्री मंत्री सुभाष रोडकर आणि नीलेश काब्राल आणि केंद्र मंत्री अमित शाह हाचा भाषणाक खोद केलो. आयकात निलेश काब्राल कितें सांगता ते.
ऑफकोर्स आय कंडम द स्टेटमेंट. ऑफकोर्स कंडम नॉट फ्रॉम टू टेन नेल कंडम द स्टेटमेंट वॉट इज आनी विषय येयलो की म्हादय आमकां वाचोवपाक जाय आनी जे आउट ऑफ बेसन जे सी डब्ल्यू सीन ताका इन प्रिंसिपल ग्रांट केला हे विड्रॉ जावपाक जाय. थंय विशय ताका बसोवपाचे आनी दिवपाचे परमिशन तेन्ना येना आनी हेजेय फुडें आसचे ना. सो जो विशय अमित शाह सांगता हो विशय कसो सांगता हे म्हाका खबर ना.
हाच्या मदे गोवा फॉरवर्ड हाचो मुखेली विजय सरदेसाय हाणें गोंयचो बीजेपी सरकार आनी गोंयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाचेर खोद केली.
देशाचे गृहमंत्र्यान स्टेटमेंट केला की गोंयच्या सरकाराक बरोबर घेऊन म्हादयचो इश्यू रिझॉल्व केला. रिझॉल्व म्हणल्यार कितें केलां की म्हादयचें उदक डायवर्ट करपाचें डिसिजन घेतलां. हे देशाच्या गृहमंत्र्यान म्हणलें. सादो स्टेटमेंट न्ही, हजारांनी लोकांच्या फुडें स्टेटमेंट केला. पब्लिसायज जाला स्टेटमेंट. गोंयचे जनतेक शॉक जाला, लोकांची न्हीद गेल्या. पूण आमचो मुखेलमंत्री सुशेगाद न्हिदला. सो म्हाका अशें अशें दिसता हाजे खातीर हांवें डिमांड केलो की आमची हाऊस कमिटी बेगिनच्या बेगीन जावची. बीजेपीक सपोर्ट करता तो आमदार रेजिनाल्ड ताणें बी डिमांड केला की बेगीन करचें. सो बेगीन म्हणल्यार कितें 8 तारीख इतलो म्हळ्यार कितें कोर्टाची डेट दिता तो इट शूड बी कन्विन्ड इमिजिएटली न्ही. विदीन वन डे इट शूड हॅव बीन कन्विन्ड. सो हाऊस कमिटी इज ऑल्सो ट्रायींग टू पूट दीस इश्यू इन कोल्ड स्टोरेज. अशें लोकांक दिसपाक लागलां, आतां म्हाकाय दिसूंक लागलां. जे भशेन ताणी डेट दिल्या 8 तारखेक म्हणटाले 13 तारखेक कोर्टान येता सुप्रीम कोर्टान, थंय कितें जाता तें पळोवया. सो अशें करून करून फुडें फुडें व्हरून ते कर्नाटकाचें इलेक्शन मेळून टेकोवप हो तांचो हेतू आहा. सो एक लोकांच्या मनान जालां की म्हादय जो एक असो सेन्सिटीव्ह इश्यू हो कोल्ड स्टोरेजीन घालपाक हाऊस कमिटी केल्या, ताजे मागीर कोर्टाची आमकां काणी सांगली. म्हाका दिसता अशें की देशाच्या गृहमंत्र्यान काडिल्ल्या स्टेटमेंटाची फकाणां कोणाच्यान करूंक जायना. हाजेर फक्त एकूच मनीस क्लॅरिफाय करूंक शकता म्हणटा तो मुखेलमंत्री, कित्याक तो हातून आशिल्लो. आनी गृहमंत्र्यान म्हणला ते भशेन मुखेलमंत्री हॅज कन्सेंटेड टू द डायवर्जन. ताका ही हॅज बीन टेकन अलॉंग म्हणला, म्हणजे ताका बरोबर घेतला. ही वॉज पार्ट ऑफ द डेलिबरेशन.
गोंयच्या सरकारान हो मदय विशय सुटावो करपा खातीर थारायल्ली हाऊस कमिटी फेब्रुवारीच्या 8 तारखेर पयलीच पावट मेवतली अशी आमकां खबर मेवल्या. पण हाच्या मध्ये मुरमुगाव हार्बर हांगा कोल कार्गो वाडोवपाक केंद्र सरकारान अनुमती दिल्या हाचे उपरांत गोंयकार अनेक पावट रस्त्यार आयले आनी मुरमुगा पोर्ट अथॉरिटी हाच्या ऑफिसाच्या भायर धरना केली. हांगा रेनबो वॉरियर्स हाचो अभिजीत प्रभुदेसाय हाणें मदय आनी गोंयासून कर्नाटका हांगा वचपाचो कोल हाचे बाबतींत नवो खुलासो केलो आनी मागलें गोंयकारां लागीं एकठांय जावपाक.
आतां म्हादयचें उदक कोणाक वता? म्हादयचें उदक कर्नाटकाचे गव्हर्मेंटचे वेबसायट पळयले, सागरमाला प्रोग्राम पळयलो जाल्यार ह्याच कोल कंपनीक हे उदक वतले. आतां तुमी विचारात स्वता की हांव कोणाचोय गुलाम आसल्यार ताचें उदक म्हज्यान बंद करूंक जाता? म्हज्यान बंद करूंक जावपाक ना. पयले सरकाराचो पयले पावल की कोळसो बंद करचो, तेन्ना ताजी गुलामी कोळशाची बंद जातली आनी तेन्नाच म्हादय ताज्यान सालवार करून जातले. जेन्ना पर्यंत हो सरकार कोळशाचे कंपनीचो जो गुलाम आसा हो म्हादय लागून कांयच करपाचो ना. कित्याक ताजो मास्टर, ताजे जे मालक आसा तांकां तें उदक जाय म्हादयचें. आमी झगडटले, म्हादय सालवार करतले आनी गोंय सालवार करतले आनी सरकाराक जाग्यार हाडपाक आमी सगळे लोकां कडेन मागतात. सगळे गोंयकारांनी एकत्र जावन सगळ्यांनी भायर सरूंक जाय आनी सरकाराक लोकांचो हीत, गोंयचो हीत करपाक आमी लावपाक जाय. हाका हाजी आतांच गरज आसा. इमिजिएटली सगळ्यांनी एकत्र जावचें आनी हें काम करचें. सगळ्या कडेन मागता.
ह्या सुमनान केंद्र सरकाराच्या वायल्ड लायफ बोर्ड हाणें सजेस्ट केलां की वास्को ते केसल रॉक हांगा रेल्वे डबल ट्रॅकिंग हाचें काम बंद करचें म्हूण. हो विशय आमी गेल्ल्या सातोळ्यान तुमकां सांगलां ह्या डबल ट्रॅकिंगाक लागून कशें गांवच्या लोकांचो हाल जाता ते आनी शेकडे वर्सां मायज लोकांची घरां मोडपाक पडटले ते आनी कशे तरेन पर्यावरण नश्ट जावपाची शक्यताय आसा ते. हो रेल्वे डबल ट्रॅकिंग केंद्र सरकार वास्को ते कर्नाटका बांदून हाडपाक प्रयत्न करीत आसा कारण तांकां मुरमुगा हार्बर हांगा येवचो कोल कर्नाटका पावोवपाक सोंपें पडटले म्हूण. गोंयचो काजूचो फेणी जपान देशांत मेळोवपाची शक्यताय आसा. खबर मेळ्ळे ते प्रमाणे गोंयांत काजूचो सोरो काडपाक गुंतलेले आसा ताणें गोंयच्या सरकारा लागीं मदत मागल्या तांकां हो काजूचो फेणी जपान देशांत पावोवपाक. तर आयकुप्या न्हू, ह्यो जावन आसल्यो आमच्यो सुसेगाद दनपार कोंकणींतल्यान खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलियासून. मेळया दुसऱ्या सोमनात, ते मेरेन मोग आसून दी.
Yamamba, yamamba. रे कामाचे लोड तोरी नाचत फोडत वा होय तू नाचाची आणि वस्तु सगळ्यांची लो फुलता छेडो खुंयसर छेडो तुयसर दवता आरे कमोत कसली माडको शेती आवता नाचूय नकोय जाल्यार चलता आदले काय बरे नाच पडून न्हिवताली आस आता मारता तोड तोडो कसली दोगां कोण घालता फोगां कोण हाडटा कोड कोडो
बरो चुडवाक चुडवालोर बारीक नियार केल्या पूण मेलोलो मनीस जिवो जायना कितले दुडू मोडल्या तोरूय मनीस पिसो जाता दुडवाक पयल्या ह्या दुडवाक लागोन कितल्या लोकांक जिवेशी मारता कोश करून जोडलेले दुडू चोरयो करून वता इस्कोलाच्याय नोसेन भुरग्याक थोडे किडने पोत्ता पुया दुडवाचे आशेक लागोन मारे घार गावस घोडटा पूजा कोत्ता गो दुडवाचेर बसल्या ती बायल फाल्या आपल्या गोवाक सोडून वेता दुडू नाचल्या चेडू वायट पासून जाल्यार काजार जाता दुडू दिसल्या कोण फुडे सोरो ना गरीब ते आसल्या जायते दुडू दिवचे पडटात बोरी सिर्वीस मेळो कोचांक दुडुका वयचे पडटा इंडियन टिमीक खेळो दुडू दिल्यार इस्कॉलांनी एडमिशन मेवता शिको आदवोगादाक दुडू दिल्यार कोर्टान केस पावता जिको एकटावन गिरे सादात मारून फो मिनिस्टर पासून लोकांक दुडू दितात जाय म्हूण तांकां वो सरपंचांक दुडू दिल्यार तुजे दुरीग जाता गो दुडू दिल्यार तुजी रोकडीच मेवता पासपोर्ट ह्या संवसारान जी येणे जो तुजे ताय दुडू ना तो दुडवानी कुशाल जी येतात मौजा मात्ता जिवीत बो वायट कोण्यो आदारून गिरे जातात म्हणटा पूण कुवो पूण जिवितात दुडू सोगलेच न्हय इश्टा ये मोतीन दो
Thank you. मोगाच्यानो शिपेंतली मोतयां तुमकां आवडटात न्हू. एकलो उंचल्या पावंड्यार आसलो सरकारी एग्जिक्युटीव ऑफिसर निवृत्त रिटायर्ड जालो आनी आपल्या सरकारी बंगल्या थावन एके हावजींग सोसायटीन ताचें एक फ्लॅट आसलें थंय तो रावूंक आयलो. आपूण उंचले पदवेचेर आसलो सरकारी अधिकारी हें ताका गर्व आसलें. देखून तो सोंपेपणी कोणालेय उलोवंक वचनासलो, तांचे मदें तो मेळनासलो, एकटोच असो आसतालो चड करून. एक दीस अशें जालें, सांजेचे ते सोसायटीन बँक आसात त्या बँकार वचून तो बसलो आनी ताचे कुशीन अनेकटो ताचे परस पिरायेन मातसो व्हड मनीस बसलो आनी त्या पिराय चड आसल्या त्या मनशान ह्या मनशा कडेन उलोवपाक सुरू केलें आनी ह्या निवृत्त जाल्ल्या सरकारी अधिकाऱ्याक हो जाण्टेलो मनीस बरो लागलो अशी तांची वळख जाली. सदां ते बांकार बसताले पूण उलोवप जातालें कितें, हो सरकारी अधिकारी सदांच ताका सांगता तूं जाणाय हांव केदे व्हडले पदवेर आसलो, हां कितलो अधिकार म्हाका आसलो आनी आतां हांव निवृत्त जालां, म्हाका हांगा येवंक नाका आसलें, मन नासलें, पूण दुसरी वाट ना, उपाय नासतना हांगा हे सोसायटींत हांव आयलां, हांव व्हडलो मनीस आसलो अशें तो उलयतालो. आनी हो जाण्टेलो हें सगळें ओगेपणान आयकतालो. कांय दीस ह्या जाण्टेल्यान ह्या निवृत्त जाल्ल्या सरकारी अधिकाऱ्याची उतरां सगळीं आयकून घेतलीं. मागीर एक दीस ह्या जाण्टेल्यान ताका म्हणलें, आतां तुजे इतले दीस हांवें सगळें आयकलें, आतां म्हजें आयक. आमी सगळेच फ्यूज जालेले बल्ब फ्यूज जाता, फ्यूज जातच ताचो कांय उपयोग ना, तो कितल्या वॅटेजाचो, 0, 10 वॉट्स वा 20 आनी 5, 40, 60, 100 कितें फरक पडटा, तो आतां फ्यूज जाला. तो कसले तरेचो बल्ब, उजवाड दिवचो बल्ब वा रंगीत डेकोरेशनाचो बल्ब, तो LED वो फ्लोरोसेंट वो फोकस दिवपी, कितें कांय फरक ना, फ्यूज जातच त्या बल्बाचो आतां उपयोग ना. आमी सगळे तुकाय धरून आमी सगळे फ्यूज जाल्ले बल्ब. तूं आतां तुका सांगता न्हू तूं येदो व्हडलो अधिकारार आसलो तें हें म्हणून, आतां तुवें सांगलें म्हणून तुका हांव सांगता, हांव 2 फावटी आमच्या पार्लिमेंटाचो मेंबर जाला, 2 फावटी निवडून आयला, पूण हें हांवें हांगा कोणाकच सांगूंक ना. आनी थंय पळय कुशीन तो मिस्टर वर्मा आसा पळय, तो रेल्वेचो डिरेक्टर आसलो, व्हडलो मनीस. आनी ते वटेन पळय तो सिंग आसा, तो आर्मीत मेजर जनरल आसलो. आनी वते पळय तो बसला, तो टॉपमोस्ट सायंटिस्ट हे सोसायटींत रावपी चडशे मनीस आदी व्हडले व्हडले पावंड्यार आसलेच, पूण आतां कितें आहा, आतां आमी सगळे फ्यूज, कित्याक आतां आमी रिटायर्ड जाले ना, रिटायर्ड जाल्ले मनीस म्हणजे फ्यूज बल्पा भशेनच. मागीर फुडें तो जाण्टेलो ताका म्हणटा, आमच्या भारत देशांत सुर्याक आमी चड म्हत्व दिता, सुर्या पळ्या उदेताना आनी सुर्या बुडताना ते पळोवंक सोबीत दिसतात, पूण लोक उदेता सूर्याक चड मान दिता, ताची पुजा करता, हात जोडता. जो सूर्या दर्यांत आता अस्तमता बुडता ताका कोण हात जोडता, ताची कोण पुजा करता? हे तुवें समजून घेतलें बरें तेन्ना तूं हांगा शांतीन रावतलो. अशें त्या गर्विश्ट मनशाचें गर्व ह्या जाणटेल्यान काडून घेतलें. आमच्या जिवितांत अशें जाता पळय, आमी अशें हांव एक्स एम पी, एक्स मिनिस्टर, एक्स ऑफिसर, सगळे एक्स 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 डायरेक्टर, कित्याक जाय सगळें आमकां एक्स एक्स. आमी आसले आनी ते स्थानार जालें, हातांनी ते एक्स म्हणलें कित्याक लावंक जाय? आमकां दिसता तशें एक्स म्हण लायलें आमी व्हडले जाल्या, तशें कांय ना. मनशाची पदवी, ते स्थानमान, तें कितें शाश्वत ना. ते थोड्या दिसांक केन्ना तरी आमी निवृत्त जातांच न्ही, मागीर आमकां कोण सलाम मारता, कोण व्हडलो मारूंक वचना, आमी मागीर चालतेच मनीस. पूण गरजे भायर आमकांच आमी कितें आवड करुया. आमी मातयेचे मनशां, मातयेक वचपी. व्हडलो सरकारी अधिकारी जालो म्हणून तो कितें वयर असो सरकाराक वेतलो, आनी सादो शेतकार कितें असो यमकणाक वेतलो, नरकाक वेतलो, अशें कितें आसा? ना न्ही, सगळे आमी धूळ माती गोबर. म्हूण गरजे भायर आमी आमकांच भांगार म्हणून करची गरज ना. आमचेंच व्हडपण आमी गाजोवची गरज ना. आमचें व्हडपण कोण दुसरी वळखूं ती सांगूं जाय जाल्यार आमी आमचें व्हडपण सांगची गरज ना. आमी खालती मनशां जावया. जितले आमी खालती जाता सादी जाता आमच्या जिवितान, आमच्या जिविताक अर्थ येता. आमकां एक भितरली खुशालकाय आमच्या जिवितांत येता. आमचे मदलें गर्व येता. गर्व भितर आयलें ना, अहंकार भितर सरलो, इगो भितर सरलो, आमच्या जिविताक शांती ना. मागीर मागीर नसाय, नाका जाल्ली सगळी निगेटिविटी म्हणटात न्ही, नकारात्मक चिंतना सगळी आमच्या मतीन भरतात आनी आमचें जिवीत कोडू करतात. तर आमचें जिवीत सुखी करूंक जाय, सकारात्मक करूंक जाय जाल्यार आमचे तकलेंत सादें चिंतप, सकारात्मक चिंतप आमी सदांच घडोवचें पडटा. तर आमच्या जिवितांत आमी सदांच सादी उरुया, सकारात्मक मनशां जावया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
आमचे नेसलेले एकटेच कुशीक ते बसलेले करून म्हाका हसलेले त्यांना काळीस ते मोगाचे लासलेले मीरा 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 देवता म्हणून सांगलेले म्हापशा शुक्रारा आता वरा जाऊन केली गोबारा कोई पावले मोजे मीरा पेटले नाचो तगावे उठले काल साखिया मोजा फोटोले आणि मोगाच कर तुई तुटोले मीरा 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 देवता म्हणून सांगलेले शुक्रारा आता वरा जाऊन गेली गोबारा कोई पावले मोजे मीरा आय लव यू मोजे मीरा आय विल वेट फॉर यू
Pereira along with Pio Agnalufnanis. She loves music and I say Chedwa Tumwato. Jogot kota puakani Rosa zongi dauta Kacha rokta shirani Rambit watu ita tempurun kaza Motta kusheni Wasta vore indista gore Jovit galia kesani Chiru watu wazoe Tape kuchi gajoe Kaza amchi fuloe Kona amchi di gajoe gazam ti fulo e monam ti buloe Oazul tate pulo Dista kitle isti moșau Ciro zau tam pe cicla Mai pai satisfacau Music cicla bai purona Ui calna noi caracenau Mușcu azoi dus recui și coi Astele de oa te besau Ciro atu oazoi Tape tu ci gajoi Cazam ci fuloi Conam ci tu di gajoe gazam ti fulo e monam ti buloe
वाजोई वाजोई यानी नाचोई नाचोई सोबीती एकेस तुझे हालोई दलोई उम्मीदिन फुंक मारू नावज का नशा दोई कुंभार सर्वादो यानी फुंक चाऊ सोई वाजोई वाजोई यानी नाचोई नाचोई सोबीती एकेस तुझे हालोई दलोई उम्मीदिन फुंक मारू नावज का नशा दोई कुंभार सर्वादो यानी फुंक चाऊ
खपले आपाय सांगत असे फुले बाले नोते शिकलेले शिकल्या वाजैसे सदाची कष्टी एक लंगोटी ऐसा होता तो का सारग
गेलं काय नाही रेलं बघी तुम्ही असाल अरे काय गेला तो नांगर काय गेली ती कुदली काय गेली ती बैलांची गारी त्याचे संती गेली भट आजानाजाचे आपण भिकारी कणगे भरलेले असत धरण लक्ष्मी होती नांद अनास्ती के नाना प्रकारी गेली वारस सार गेलं बदलत आज अर्धी पोटी रेवाची आईलय बारी सुद गाजले हौश नाचले मारून घुमटा वहात होती पीती शेकवी तुटी गाजवी सारी रात वराडाचे सोले बँड बाजे वाजले ऐसा होता तो काल सारं गेलं काय नाही रेलं बघी तुम्ही असाल अरे काय गेला तो नांगर काय गेली ती कुदली काय गेली ती बैलांची गारी शेत त्याचे संती गेली फट आजानाजाचे आपण भिकारी कणगे भरलेले असत घरण लक्ष्मी होती नांद अनास्ती के नाना प्रकारी गेली वार तैस सार गेलं बदलत आज अर्धे पोटी रेवाची आईलय बारी गेली वार तैस सार गेलं बदलत आज अर्धे पोटी रेवाची आईलय बारी गेली वार तैस सार गेलं बदलत आज अर्धे पोटी रेवाची आईलय बारी
उपाद्र करता कोण घरा आणि तुझो मंडो खातात छान आहे तुका बरी चाकर नटा अशी चाकर दिता गे तुझ्या मंड्यार आले ते शिरो आत पडले तांच्या तांच्या जाग्यार असून वगत बसीचे यंत झालंय म्हाका चहा करचे काम आणि रांचे काम यंत झालंय पोरू युट्यूबार पळयले चहा एक कालीम पुरा गलीचे आणि कशी जाता कशी बरी करची म्हणून आखा आले 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 आल्याची चाय आल्याची चाय म्हणटा न्ही दर आखा आले भैया आणि दोन कुटके सडित असो दी म्हज्या लेकर आखा बिर्याणी म्हणार बारी देवा एक बिर्याणी खाताना एक धंदे गळयता पळयल्यार परमळा परमळा एक म्हज्या लेकर एक्स्ट्रा असो दी कुडको शुगर पोरू डॉक्टराकडे चेक करताना बॉर्डर आले इशीन येऊक आणि कितलो टाईम लागत बंद केला हवे साखर गोडत घालचे गोड घाल एक कुडको मागीर एक येल घाल नसल्यार जाता ती वरणाक आणि पुरा घालताना कली पोरंबोळ हॉटेलाक आणि पुरा वताना येळाच्या पोरंबोळ्याक देवा म्हज्या ओण तू येल्या बरी जाता बा खाय नातल्या रे पोट भरून आल्या रे खायचे पडटा येळ धर्मान
पुरता एकले वाटारी आमरे जायली तुझी चहा झाली
राव साहेब आत्ता चहा कर म्हणला कुडला चहा थोडी जाता ते खाले लिव्हराक बरें खंय आणि तुझी किडनी येणे तेने खाले बरं कसरो आलो पुरा बॉडी भीतर पुरा समा करता येळो येळो फारी बरो जुवा मिरिया ताची टेस्ट तर दुसरी आबा प्लस आका ताळ्याक ताळ्या दुखीक आणि वो कसे ऑफिसात वता मग ते इतली जणांनी शिंको काढले कोंकली आणि आजकाल बाहेर कितें कितें खोले खोले पुरा पिडा खोले खोले पुरा तापात आका पुरा की मिरिया बरे मिरिया घालताना सांबार वळली कितले ऐकला सांबार वळली विशांत हे या सोंदी ताका तापानी पुरा खाय वचो नाका मागीर पुदिना घालीचे खंय पोरा हांव ते हांगा शिवसागर आम्ही खडपडी तेने येताना शिवसागर च्या पिवंक गेल्ली बारी बरी च्या म्हाका दिसता पुदिना घालले तशें जालें पियताना पुदिना सोय आलो आनी एक दोन बेवाफालो बरें पोवन हांवें ते तूं सिरियल पळयल्ले एक ते जाल्यार तांतू कडीपत्ता घाल्ले कडीपत्ता म्हळ्यार आमचो बेवापालो लेमन ग्रास अण्ण आयलो लेमन ग्रास बडी सप्पो गाली चेगी नाका इतले बरो घालताना बडी सोप्पू गलिया छा 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 म्हणून खंय गेलो आता खंय आई छा झाली
राव साहेबीन येता ताळो कित्या बीन ताय हे घाले पेट्या हांव पेट्या जागी फास्ट घेन या घरांत मोर्या दिना ಈಗ ಕಾಲೆ ಚಾಗಿ ಸಾಂಬಾರ್ ಗಿ ಕಾಲೆ ನೀವು ಓಳ್ಗಿ ಕಾಲೆ ಚಾ ಕೂರು ಏನಟ್ಲೆ ಓಲೆ ಮುನಿ ಚಾ ಕೂರು ಸಂಗಲೆ ಈಗ ಚಾ ಮಳೆ ಕಷಿ ಅಸ್ತ ದೂದ ದೋರ್ಚೆ ತಗ ಚಾ ಪಿಟ ಗಲ್ಸು ಸಕರ್ ಗಲ್ಚೆ ಉಬ್ ಗಾಡ್ಚಿ ಕಾಲೆ ನಾದಲ್ಲ ರೀ ಆಲೆ ಗಾಲೆ ಹಂಗೆ ದರ್ ತು ಕಾಮ್ ದರ್ ಅಕತ್ ಈಗ ಅರ್ಧ ಪಿಯಾವು ಅರ್ಧ ಟೊಮೆಟೊ ಅಣ್ಣ ಚಾರ ಲೋಸೂನ್ ಉಡೋನು ಈಗ ಪೊಣ್ಣು ಗಲ್ಲ ಮಕ ಅಣ್ಣ ದೋರು ತಚ ಒಟ್ಟು ಗಿಲ್ಲೆ ಸಿಟಿ ಗಾಡ್ ಚಾ ಪಿಯಲ್ಲೇ ಬರಿ ಜಾತ ಸಂಜೆ ಚೇಂಜ್ ಸಾಂಬಾರ್ ಯಾ ನೀ ಓಳು ತು ಕಾಲೆ ಹಂಗ ಸಂಕ ಬಸಾನ ಗರ್ನ ಅಡ್ಲೈ ಬಳೆ ತೇ ತಚ ಒಟ್ಟುಗು ಸಿಟಿ ಜೋತ ಸಂಜೆ ಚೇಂಜ್ ಜೇವಣ್ ಜಲ್ಲೆ ಬರಿ ಜಾತ ಗೇ ದೋಸ ಸತ್ತ ನಿತ್ತ ಸಕಾಳೆ ಉಟ್ಲಾರ ಆಫೀಸ್ ಆಯ್ತಾ ಕಾಲೆ ಆಚಾರ ಸಾಹೇಬಾ ಮಕ ಮಕ ಆಫೀಸ್ ಅಸೋ ಬಾಸುತ್ತ ಸಾಯ್ತಾಲ್ಲೋ ಗೇ ಮಣು
Going to share with you on how to make eggless fugiyas. Fugiyas is a traditional East Indian dish made during functions, feasts, weddings and on special occasions. Fugiyas are great with tea and also can be enjoyed with your sarpatel, your vindaloo or your mutton or chicken curry. The ingredients that you would need to make the fugiyas are 1 kg of plain flour, 1 cup warm milk, 2 tablespoons of ghee, 1 tablespoon sugar, half a teaspoon of salt or as per taste, 1 tablespoon of yeast, mix with half cup of lukewarm water and set aside, and oil for deep frying. Dissolve the sugar and the salt in about 3 cups of warm water and set aside. Mix the flour, ghee, milk and the yeast together. Add the water to which the salt and the sugar has been added and knead well. The batter should be thick and light enough. Once the batter has doubled in size, it's now ready to make fugiyas. Pour oil in a deep frying pan and when the oil is hot and almost to a boiling stage, start making the fugiyas. Fry the fugiyas until they are light brown. And then take out with a perforated spoon. Enjoy.
गांवची आसा तुझ्या भुरग्याची माई हे भोशेन करून बाकी जावची ना देवताय भुरग्याक जल्मा दाखयली आनी उपाय ना रे जिवीत म्हजे जाला एक उदक नासलेली
गुल्लो हाव मोग आशेनो सुदोन आयला काळजा तुझ्या अस्त्र मगोन नवेन सदा करतलो हाव तुकाच लागोन सुकान मोगान राव्या आमी बिडर बांदोन ये तुझे चिंता मुझ्या चिंता काळजाची तू राणी मुझी ये तुझे चिंता ये तुझे चिंता मुझ्या चिंता गोपाल मुझ्या धावन बन ये तुझे चिंता किरण पुढे आमच्या तोंडार मोगान तुझ्या काळजान मुझ्या बांधला बिडार दोघाय मिळून देवा लागी मागी आधार शाबीत सोबीत मांडून हाडू मुकलो पुढार तुझे चिंता मुझ्या चिंता काळजाची तू राणी मुझी ये तुझे चिंता मुझ्या चिंता गोपाल मुझ्या धावून बोल ये तुझे चिंता तर तुवें दिलाय म्हाका दोन भरोसो दिसान राती उगडा सता तुझ्या उतरांचो रस्पेरा दीस हातान हात आमचो दोगायचो उदेवन केन्ना येत दीस आमच्या लग्नाचो तुझे चिंता मुझ्या चिंता काळजाची तू राणी मुझी ये तुझे चिंता मुझ्या चिंता गोपान मुझ्या धावन बन ये तुझे चिंता तुझे चिंता मुझ्या चिंता काळजाची तू राणी मुझी ये तुझे चिंता मुझ्या चिंता गोपान मुझ्या धावन बन ये तुझे चिंता
Have you tried Everest Coffee? Roasted right here in Auckland, Everest Coffee use the highest quality Arabica AA coffee beans, giving you an elite blend of taste and strength. Treat yourself to the Wonder Coffee Bean. Enjoy Everest Coffee. It's for the discerning coffee palate. Everest Coffee. It's coffee at its peak. Available now at New World or buy online at everestcoffee.co.nz.
दसऱ्याच्या कुपासा नाचता
मुखा मोड़ा